चीनीमंडी.com पॉडकास्ट। नायजेरिया डांगोटे शुगर कडून सवानाह साखर कारखान्याचे अधिग्रहण। उत्पादन क्षमता आणि आपल्या बाजारामध्ये भागीदारी वाढवण्यासाठी डांगोट शुगर रिफायनरीच्या शेअर धारकांनी सवानाह शुगर कंपनी लिमिटेडच्या औपचारिक अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे। डीएसआरच्या शेअरधारकांनी आपल्या सर्वसाधारण बैठकीदरम्यान दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या बाजूने मत दिले। डीएसआर कंपनीचे चेअरमन अल्हाजी अली टुंगॅटो म्हणाले, डीएसआर आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सवानह शुगरचे अधिग्रहण करेल। डांगोटे यांच्यानुसार सवानह शुगर जवळ 32,000 हेक्टर जमीन उसाच्या शेतीसाठी उपलब्ध आहे। तसेच प्रतिवर्ष 50,000 टन साखरेची क्रशिंग क्षमता आहे आणि विलिनीकरणानंतर SSCL च्या जमिनीला वाढवण्यासाठी पुढे गुंतवणूक केली जाईल। डांगोटे म्हणाले, DSR बोर्डाने विलिनीकरणानंतर सांगितले की कंपनी कर्मचारी आणि इतर भागीदारांसाठी लाभदायक होईल। कंपनीच्या अध्यक्षांनी सांगितले की सर्व संबंधित विनियामक अधिकाऱ्यांद्वारा आवश्यक अनुमोदन देण्यात आले आहे आणि विलिनीकरणामुळे साखर क्षेत्रीय परिदृश्यात सकारात्मक बदल येईल, कारण सरकारची नीती कंपनीकडून चांगल्या पद्धतीने लागू केली जाईल।